ख्रिस्त मवाला भावुस अनबिहनेस तुम्हाला खेसला प्रभु सुने नवमा प्रेमी सलाम। आज आपल्या ऐकू दैवनी गोट भाग 24 योहान इसुला बाप्तिस्मा देहे झकारिया अन एलिझाबेथना पोसा योहान मोठा होईना अन परबोधक बनना। तो जंगलमा रह हता, जंगली मद अन तीड खा हता, अन ऊट ने बुराकन बनवेल डगला पोव हता। बुहू लोका योहान लायकुलासाठी रानामा ये हतात। तेनी तेहाला उपदेश देता सांगा काय, पस्तावा करा, कहा काय देवना राज्य सुंबू रहा। लोका ही जद्व योहान संदेश ऐका तद्व तेमातले बुहू जनासी पस्तावा करा, अन योहानने तेहाला बाप्तिस्मा दिदा। बुहू धर्म गुरुसी पण योहान पासी बाप्तिस्मा लेवला आणेल हतात, पण तेही पस्तावा नी करा अन माफी मांगी नेही। योहानने ते धर्मगुरु साहला सांगा, तुम्ही झेरी साप आहास, पस्तावा करा अन तुमना वर्तन बदला। आखान झाड जी बेस फळणी दे तेला कापी टाकजील अन तेला इस्तोमा टाकी देवामा येईल। योहानने परबोधकसी जी सांगेल हता ती पुरा करा। ज मा तुमने पुढं माने संदेश ली जाणारला दवाडीन तो तुमनेसाठी मारक तयार करेल। कोडाक यहुदीसी योहानला सोदा काय, तू मसीह हास? योहानने जवाब दिदा, मा मसीह नाही, पण जो माने मागून येणार आहा तो आहा, तो बहु महान आहा। काय मा तेने चंपल उतारलो पण लायक नाही। दुसरे दिसी ईसू योहान पासून बाप्तिस्मा लेवला आणा। जद्व योहानने तेला हेरा तेनी सांगा, हेर यो देव ना पोसा हा जो जगत ने पापला दूर करील। योहान ईसूला सांगा काय, मा तुला बाप्तिस्मा देवला लायक नाही हाव, तूने मला बाप्तिस्मा देवला पड। ईसूने सांगा, तू मला बाप्तिस्मा दे, कहा काय ती करूला बेस आहा। तहा ईसूने पाप नी करेल तरी योहानने तेला बाप्तिस्मा दिदा। ईसू बाप्तिस्मा लिना मागून पाने माहून बाहेर आना। तद्व देवना आत्मा कबूतरने रूपमा जिसा परगट होईना अन तेनेवर रहना। तेज समयमा देवना आवाज आबूट माहून आना, तो माना लाडका पोसा हा अन मा तेकन बुहू पर्सन हा। देवने योहानला सांगा, पवित्र आत्मा बुटे येईल अन कोणी माणूस जेला तू बाप्तिस्मा देसी तेवर उतरील, तो माणूस देवना पोसा हा, फक्त एकच देव आहा। योहान ईसूला बाप्तिस्मा दिदा, तद्व तेने बाहासला बोलता ऐका, देवना पोसा ईसूला हेरा अन पवित्र आत्माला हेरा। बायबल माहून गोट माथीनी लखेली सुवार्ता तिजो अध्याय, मार्कनी लखेली सुवार्ता पेल्लो अध्याय 9 अगेर कलम अन लुकनी लखेली सुवार्ता तिजो अध्याय 1 23 कलम।